याच सर्वनामाच्या पुल्लिंग व नपुसकलिंगाची तृतीयेपासून सप्तमी पर्यंत सर्व रूपे सारखीच असतात. प्रथमा व द्वितीय विभक्तीची रूपे तेवढी वेगवेगळी असतात. नपुसकलिंगाच्या प्रथमा व द्वितीय एक वचनाची दोन दोन रूपे होतात, ती नीट ध्यानात ठेवावीत. ऐका हा, यत, यद, ये, यानी, प्रथमा, यत, यद, ये, यानी, द्वितीया, येन, याभ्याम, यैहि, तृतीया, यस्मै, याभ्याम, येभ्यः, चतुर्थी, यस्मात्, याभ्याम, येभ्यः, पंचमी, यस्य, ययोः, येषां, षष्ठी, यस्मिन्, ययोः, येषु, सप्तमी.